इब्री लोकास पत्र अध्याय 10। तर मग ज्या भावी चांगल्या गोष्टी आहेत त्यांची छाया नियमशास्त्रात आहे, त्या गोष्टींचे वास्तविक स्वरूप ह्यात नाही। म्हणून देवाजवळ येणाऱ्या प्रतिवर्षी निरंतर अर्पिलेल्या त्याच यज्ञांनी पूर्ण करण्यास ते कधीही समर्थ असत नाहीत। ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकास यापुढे पापभाव नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय? परंतु ते यज्ञ वर्षानुवर्ष पापांची आठवण देतात, कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त याच्या योगे पापे दूर व्हावी हे अशक्य आहे। यास्तव तो जगात येते वेळेस म्हणाला,
यज्ञ पशु व अन्नार्पण याची तुला इच्छा नाही, तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे, होमानी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष झाला नाही। यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे कराव्यासाठी मी आलो आहे।
वर उल्लेखिल्याप्रमाणे आरंभी तो म्हणाला, यज्ञपशु अन्नार्पणे होम व पापाबद्दलची अर्पणे यांची इच्छा तुला नाही व त्यात तुला संतोष नाही। नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पिण्यात येतात ती ही। आणि मग म्हणाला, पहा मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे। यात दुसरे स्थापण्यास तो पहिले नाहीसे करीतो। त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे पवित्र केलेले आहोत। प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच ते वारंवार करीत उभा असतो। परंतु हा पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून देवाच्या उजवीकडे बसला आहे। आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पादासन होत तोपर्यंत वाट पाहत आहे। पवित्र होणाऱ्यास त्याने एका अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे। पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो ती अशी,
परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्याबरोबर करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या अंतर्यामी ठेवी आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन।
असे म्हटल्यावर तो म्हणतो,
आणि त्यांची पापे व त्यांचे अधर्म मी यापुढे स्मरणार नाही।
तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण नको। बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे। आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे, म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे। आपल्या आशेची कबुली अढळ राखावी, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे। आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्यावे। आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये, तर एकमेकास बोध करावा। आणि तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता, म्हणून विशेषे करून करावा। कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण जाणून बुजून पाप केले तर पापांबद्दल यापुढे यज्ञ भावयाचा राहिला नाही। न्याय होण्याची भयंकर अशी मार्ग प्रतीक्षा आणि विरोध्यास खाऊन टाकील असा अग्निप्रकोप ही काय ती राहतात। मोशाचे नियमशास्त्र कोणी तुच्छ मानिले तर त्याचवर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो। तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त अपवित्र मानिले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते? असे ज्याने म्हटले व पुन्हा,
सूड घेणे मजकडे आहे मी फेड करीन,
व पुन्हा,
प्रभू आपल्या लोकांचा न्याय करीन।
सदाजीवी देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे। तुम्ही पूर्वकाळचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी चालविली। कधी निंदा व संकटे सोसल्याने तुम्ही लोकास तमाशा झाला, कधी अशी दशा झालेल्या लोकांचे विभागी झाला। म्हणजे बंदीवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे असे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने स्वीकारली. यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्यापासून मोठे प्रतिफळ आहे. तुम्हा सहनतेचे अगत्य आहे यासाठी की तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनफळ प्राप्त करून घ्यावे, कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे.
जो येणार तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान पुरुष विश्वासाने वाचेल, तो जर माघार घेईल तर त्याच विषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही.
नाश होईल अशी माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास धरणाऱ्यांपैकी आहोत.